नमस्कार, तुम्ही बालवाणी कार्यक्रम ऐकत आहात. हा कार्यक्रम क्राय संस्था मुंबई यांच्या सहाय्याने कलापंढरी संस्था लातूर प्रस्तुत करत आहे. चला ऐकूया बालकांची वाणी बालकांच्या जुबानी.
नमस्कार, माझे नाव स्वप्नाली त्रिपाठी फेरे, गाव तावरस खेडा, हिंसाचारापासून संरक्षण या नाटिकेत मी अनिताचा रोल करीत आहे.
नमस्कार, माझे नाव श्रावणी भोसले, मी कोंड गावात राहते. हिंसाचारापासून संरक्षण या नाटिकेमध्ये मी रोहिणीचा रोल करत आहे.
नमस्कार, माझे नाव अक्षता गायकवाड, मी या नाटिकेमध्ये अनिताची आई सविताचा रोल करत आहे.
माझे नाव वैष्णवी फेरे, गाव तावरस खेडा, हिंसाचारापासून संरक्षण या नाटिकेत मी क्लास टीचर संस्कृती यांचा रोल करत आहे.
नमस्कार, माझे नाव अथर्व कदम, गाव तावरस खेडा, हिंसाचारापासून संरक्षण या नाटिकेत मी मुख्याध्यापक विक्रम यांचा रोल करीत.
इथे तुझा टिफिन बॉक्स आहे, घेऊन जा. अनिता, तुझे लक्ष कोठे आहे?
आई, माझी तब्येत ठीक नाही, आज मला शाळेत जायचे नाही.
प्रत्येक वेळी तुझा काही ना काही बहाना असतो. आणि थांब अनिता, त्या दिवशी मी पाहिले की मुले रस्त्यावर लक्ष न देता गाडी चालवत होती, त्यामुळे त्यांचा अपघात झाला. त्यामुळे स्वतःची काळजी घे बाळा.
हो, मला तुझी काळजी समजली आई, मी काळजी घेईन, बाय.
तू ठीक आहेस ना अनिता? काय झालं आहे, तू एवढी का घाबरलीस?
शाळेत येताना मुलं शिट्या वाजवत असभ्य कमेंट करत आहेत, हे सगळं आठवडाभर चाललंय आणि मला समजत नाहीये मी काय करू देईन. मला खूप भीती वाटते.
हे तर वाईट आहे, पण तू त्यांचा सामना करायला हवा होतीस. तू असं घाबरत आहेस त्यामुळे त्यांची हिम्मत आणखी वाढत आहे.
तुला या पोरांची भीती नाही वाटत का?
नाही, मी किशोरी गटाची सदस्य आहे. त्या ग्रुप मध्ये मला अशा परिस्थितीत काय करावे याबद्दल खूप काही शिकवले गेले. आणि तू तुझ्या आई वडिलांना याबद्दल सांगितले का?
नाही, मला भीती वाटते की हे सर्व ऐकून कदाचित ते माझी शाळा बंद करतील.
अनिता, मला वाटतं तू आपल्या वर्ग शिक्षकांशी बोलायला हवं. मला खात्री आहे मॅडम तुला नक्कीच मदत करतील. चल, मी पण येते तुझ्या सोबत.
या मुलींनो, तुम्ही इथे, माझी काही मदत पाहिजे का तुम्हाला?
मॅडम, आम्ही इथं आमची मैत्री अनिताची मदत करायला आलो आहोत. अनिता, सांग मॅडमला सगळं.
मॅडम, ते ना ते.
अनिता, काळजी करू नकोस, मी इथे एकटीच आहे. तेव्हा न घाबरता मला सांग काय झालं आहे.
मॅडम, एका आठवड्यापासून शाळेच्या वाटेवर मोठ्या मुलांचा एक गट माझ्याकडे बघून शिट्या मारत आहे आणि असभ्य कमेंट करत आहे. मला याबद्दल आई बाबांशी बोलायला भीती वाटते, माझी शाळा बंद करतील ते.
मला वाईट वाटते की हे घडत आहे, ही गोष्ट अतिशय गंभीर आहे. बाळा, हिंसा शारीरिक, मानसिक किंवा लैंगिक असू शकते, तो जिथे कोणाच्याही लक्षात येणार नाही, जसं की खेळायचे मैदान किंवा रिकाम्या खोली. त्यामुळे सावध राहणे किंवा मदतीसाठी विचारणे खूप महत्वाचे आहे. तू खूप धाडसी आहेस आणि तू मला हे सांगितलेस याचा मला आनंद झाला. आता जाऊन मुख्याध्यापकांशी बोलेन.
थँक्यू मॅडम.
या मॅडम.
गुड मॉर्निंग सर.
गुड मॉर्निंग मॅडम.
सर, मला तुमच्याशी खूप महत्वाचे बोलायचे आहे. काही वेळापूर्वी सातवीत शिकणारी अनिता माझ्याकडे आली आणि मला म्हणाली की ती जेव्हा शाळेत येते तेव्हा इतर मुले तिच्यावर असभ्य कमेंट करतात आणि हे गेल्या 7 ते 8 दिवसापासून सुरू आहे.
काय
सर? इतकंच नाही तर कालच एका विद्यार्थ्याने तक्रार केली की खेळायच्या तासिकेत मोठ्या वर्गातल्या मुलांनी त्याला लाता बुक्या मारल्या. सर, हिंसाचारामुळे मुलांच्या विकासाला हानी पोहोचतो यावर तुमचा विश्वास आहे? त्यामुळे चिडचिड होणे, शाळेत न येणे, समाजापासून दूर राहणे अशी प्रवृत्ती विकसित होऊ शकते. सर, आपल्याला काहीतरी करायला हवं.
हे सर्व दुर्दैवी आहे. तुम्ही मला हे सांगितलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आपल्या शाळेच्या आवारात किंवा बाहेर कोणत्याही प्रकारची हिंसा स्वीकारली जाऊ शकत नाही, यावर मी कठोर कारवाई करेन.
मी विद्यार्थी, शिक्षक आणि शालेय व्यवस्थापन समिती ती आणि पालकांच्या पाठिंब्याने सुरक्षित शैक्षणिक वातावरणासाठी मुलांची सभा बोलावते. यामुळे अनिता आणि इतर मुलांसोबत जे घडले ते पुन्हा होणार नाही याची खात्री होईल.
ही खूप चांगली सूचना आहे. परवा बालक पालक समिती आणि शालेय व्यवस्थापन समिती यांच्या बैठक आयोजित करा. सर्वांना गुड मॉर्निंग. मी तुमचे लक्ष हिंसेच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वेधू इच्छितो. कोणत्याही मुलाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर हिंसाचाराचा नकारात्मक परिणाम होतो. मुलांना हिंसा आणि छळापासून मुक्त राहणे हा तुमचा हक्क आहे. जोपर्यंत तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत हिंसेविरुद्ध आवाज उठवत राहा. तुमच्या सहकार्यांना पाठिंबा द्या आणि त्यांना आवाज उठवायला मदत करा. मॅडम, तुम्हालाही काही म्हणायचं आहे का?
मुलांनो, कृपया घाबरू नका. आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी येते आहोत. तुम्ही 112 या नंबरवरती कॉल करू शकता, जे मुलांच्या संरक्षणासाठी काम करते. आणि यासोबत आम्ही आतापासून शाळेत तक्रार पेटी ठेवणार आहोत, जिथे मुले त्यांच्या तक्रारी लिहून त्यांच्या नावाशिवाय त्या पेटीत टाकू शकतात.
होय, आणि मी स्वतः दर 2 दिवसांनी त्या तक्रार पेटीत सर आणि मॅडम सोबत जाईन. आम्ही तुमच्या तक्रारीची चौकशी करू आणि आवश्यक ती कारवाई करू. मुलांना तुम्हाला प्रवासात त्रास होत असला तरी तुम्ही माझ्या कार्यालयात येऊन सांगू शकतात. घाबरू नका, निर्भय बना व सुरक्षित राहा. आणि मुलांच्या पालकांनीही मुलांच्या समस्या ऐकून मुलांशी मैत्री करावी, जेणेकरून मुले त्यांच्या समस्या पालकांना मोकळेपणाने सांगू शकतील. पालकांनी मुलांच्या पाठीमागे खंबीरपणे सोबत राहावे. कोणासाठीही शाळेतून काढण्याचा विचार करू नये.
प्राचार्य, मलाही या मुलांच्या संमेलनात बोलायचे आहे. सर्वप्रथम मी शाळेची आभारी आहे की त्यांनी माझ्या मुलीवर आणि इतर अनेक मुलांवर होत असलेला हिंसाचाराबद्दल आवाज उठवला आहे. आणि माझी चूक झाली. मी पाहत होते की अनिता काही दिवसापासून उदास होती, पण मी तिच्याकडे लक्ष दिले नाही. तिला विचारलेही नाही की ती शाळेत ठीक आहे की नाही. ती शाळेत न जाण्याचे बहाणे करत होती असे मला वाटले, पण तरीही तिला शाळेत का जायचं नाही याचा विचारही माझ्या मनात आला नाही. आतापासून मी माझ्या मुलीशी मैत्री करेन, म्हणजे घरी येऊन मला सर्व काही सांगेल. प्रत्येक समस्या बोलून सुटतात आणि वडिलांना पण बोलायला सांगेल.
थँक्यू आई.
विद्यार्थी मित्रांनो, सावध राहा व हिंसाचारापासून सुरक्षित राहा. आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत, फक्त आवाज द्या. रोहिणी व अनिता यांचे विशेष आभार व अभिनंदन. असं सर्वांनी धाडसी बना, अडचणी मांडा व सुरक्षित राहा.